नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान. राज्य लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दी वर्षाला कालपासून प्रारंभ. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आढळलं तळघर, प्राचीन मूर्तींसह जुन्या नाण्यांबद्दल कुतूहल. आणि काँग्रेस पक्षाच्या दुष्काळ पाहणी दौऱ्याला छत्रपती संभाजीनगरातून प्रारंभ. आता सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. बिहार, चंदीगढ, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालसह आठ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या 57 लोकसभा मतदारसंघात आज उमेदवारांचं राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद होईल. यासोबतच ओडिशा राज्य विधानसभेच्या उर्वरित 42 विधानसभा मतदारसंघासाठीही आज मतदान होत आहे. सर्व 60 टप्प्यातल्या मतदानाची येत्या मंगळवारी 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. मराठवाड्यात धाराशिव शहरात शासकीय तंत्रनिकेतन इमारतीमध्ये 6 विधानसभा मतदारसंघांसाठी 155 फेऱ्यांमध्ये तर टपाली मतांची मतमोजणी 16 टेबलवर होणार आहे. जालन्यात औद्योगिक वसाहतीमधल्या सरस्वती एटो कॉम्पोनंट्स इथं मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे. विभागात इतर सर्व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. राज्य लोकसेवा आयोगानं पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल काल जाहीर केला. राज्यात अजय कळसकर यानं पुरुष उमेदवारांमध्ये प्रथम तर मयुरी सावंत हिनं महिलांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2021 पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शिफारस यादी खेळाडू उमेदवार वगळून आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दी वर्षाला कालपासून प्रारंभ झाला. यानिमित्तानं राज्यभर विविध कार्यक्रम घेण्यात आले. राज्यपाल रमेश बैस यांनी मुंबईत राजभवनात अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्यात चौंडी इथं अहिल्यादेवींच्या जन्मस्थळी त्यांना अभिवादन केलं. शासकीय स्तरावर अहिल्यादेवी असा उल्लेख केला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये यानिमित्त विविध कार्यक्रम तसंच मी अहिल्या बोलते या नाट्यप्रयोगाचं सादरीकरण झालं. छत्रपती संभाजीनगर इथंही पदमपुरा भागात असलेल्या अहिल्याबाईंच्या पुतळ्याला विविध संघटनांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं. यानिमित्तानं महिलांनी पदफेरी काढून अहिल्याबाईंना अभिवादन केलं. राज्यात प्रवासी वाहतूक करणाऱ्या राज्यमार्ग परिवहन महामंडळ एसटी बसचा आज 76वा वर्धापन दिन आहे. 1 जून 1948 पुणे अहमदनगर मार्गावर एसटीची पहिली बस धावली होती. प्रवाशांच्या विश्वासार्हतेच्या शिदोरीवर महाराष्ट्राची लोकवाहिनी असलेली एसटी भविष्यात देखील दर्जेदार सेवा देण्याच्या दृष्टीनं कटिबद्ध राहील अशी ग्वाही मंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर यांनी दिली. एसटीच्या वतीनं लाखो प्रवाशांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड काल सेवानिवृत्त झाले. जिल्हाधिकारी कार्यालयात एका छोटेखानी समारंभात त्यांना निरोप देण्यात आला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपायुक्त जी श्रीकांत यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थित राहून आर्दड यांना शुभेच्छा दिल्या. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचे अभियांत्रिकी सहायक संचालक अनंतकुमार कोदंडे काल नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले. कोदंडे यांनी 38 वर्षांच्या सेवेत प्रसारभारतीच्या विविध आस्थापनांमध्ये महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी
म्हणजेच निवाडा जनतेचा.
कोण हरणार, कोण जिंकणार,
कोणत्या मुद्द्यावर जनता कौल देणार,
म्हणजेच निवाडा जनतेचा.
लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं सर्वंकष विश्लेषण करणारा कार्यक्रम निवाडा जनतेचा
अवश्य ऐका. येत्या 4 जूनला मतमोजणीच्या दिवशी सकाळी 9 वाजल्यापासून थेट प्रसारण अस्मिता वाहिनीवर.
निवाडा जनतेचा.
प्रादेशिक वृत्त विभागाची निर्मिती.
पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या परिसरातल्या कान्होपात्रा मंदिराजवळ एक तळघर आढळलं असून त्यात काही पुरातन मूर्ती तसंच जुनी नाणी सापडली आहेत. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर.
या तळघरामध्ये 3 फूट उंचीच्या व्यंकटेश्वराच्या अर्थात विष्णू अवतारातील बालाजीच्या मूर्ती आढळून आलेत. तसेच पादुका आणि काही पुराण काळातील नाणीही या ठिकाणी आढळून आलेत. या पुरातन वस्तू सापडल्याने भाविकांसाठी आणि वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पसरली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी महेश पांढरे, सोलापूर.
आतून बंदिस्त असलेलं हे तळघर परकी आक्रमणापासून मंदिरातल्या मूर्तीचं संरक्षण करण्यासाठी बांधलं गेलं असावं, तसंच या मूर्ती 15व्या-16व्या शतकातल्या असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वहाने यांनी याबाबत अधिक माहिती दिली.
आतमध्ये 5x5 फुटाचा एक चेंबर आहे आणि त्याच्या आतमध्ये गेल्यावरही एक आणखी चेंबर आहे. तिथे खूप मोठ्या प्रमाणात माती वगैरे साचलेली आहे. वरून वरून दोन छोट्या आणि तीन मोठ्या दगडी मूर्त्या आणि एक पादुका अशा एकूण 6 ऑब्जेक्ट तिथे दिसून येतात. मातीवर खूप साऱ्या बांगड्याचे तुकडे, मातीच्या बांगड्या, काचाच्या बांगड्या, खूप सारे तुकडे आहे आणि काही नाणी आहे. जे मॉडर्न नाणी असेल 5 पैसे 10 पैसे आता ज्या चलनात नाही आहे त्या खूप मोठ्या प्रमाणात आहे.
शेतकरी हा अन्नदाता आहे, त्यांच्या समस्यांकडे सरकारनं लक्ष द्यावं अशी अपेक्षा काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे. काँग्रेसच्या दुष्काळ पाहणी दौऱ्याला काल छत्रपती संभाजीनगर इथून प्रारंभ झाला. त्यानिमित्त माध्यमांशी बोलताना पटोले यांनी ही मागणी केली. माजी आमदार डॉ कल्याण काळे, शहराध्यक्ष शेख युसुफ यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनानं त्वरित 2 लाख रुपये हेक्टरी मदत करावी, मराठवाड्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, बियाण्यांची कृत्रिम टंचाई दूर करावी, नुकसान झालेल्या फळबागा उभ्या करण्यासाठी विविध योजना जाहीर कराव्यात आदी मागण्याही त्यांनी केल्या. या पत्रकार परिषदेपूर्वी पटोले यांनी बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही गावातल्या दुष्काळी स्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधत पिकाचा आढावा घेतला. छत्रपती संभाजीनगर शहराला स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठा व्हावा अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. जागतिक तंबाखू विरोधी दिन काल पाळण्यात आला. यानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ सेवनानं होणाऱ्या कर्करोगाविषयी चित्र प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. नांदेड इथं सामान्य रुग्णालयात इंडियन डेंटल असोसिएशन आणि जिल्ह्यातल्या सेवाभावी संस्थांच्या संयुक्त विद्यमानं प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथं सहकारी संस्था उपनिबंधकाला काल 10,000 रुपये लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं. भारत झुंजारे असं या अधिकाऱ्याचं नाव असून तक्रारदाराची संस्था अवसायानातून काढण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती. बीड जिल्ह्यात केज इथं स्वस्त धान्य दुकानावर कारवाई न करण्यासाठी 20,000 रुपये लाच घेणाऱ्या कोतवालास अटक करण्यात आली. मच्छिंद्र माने असं त्याचं नाव आहे. दरम्यान बीडचा लाचखोर कार्यकारी अभियंता राजेश सलकर याच्या मिरज इथल्या बँक लॉकरमध्ये सुमारे 2.25 किलो सोनं आणि रोख रक्कम अशी एकूण 2.25 कोटी रुपयांची अपसंपदा पोलिसांनी जप्त केली आहे. राज्यात मोठ्या, मध्यम आणि लघु अशा एकूण 2,997 प्रकल्पात सध्या फक्त 22.6% इतका पाणीसाठा शिल्लक असून अनेक भागात सध्या भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातल्या 44 मोठ्या प्रकल्पात 8.92%, 81 मध्यम प्रकल्पात 11.49%, तर 795 लघु प्रकल्पात 6.76% पाणीसाठा शिल्लक आहे. शालेय शिक्षण अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या श्लोकांचा समावेश करण्याच्या प्रस्तावाच्या निषेधार्थ लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे निषेध आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष निशांत वाघमारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या प्रारूप विकास आराखड्यावर सुनावणीचा 3रा टप्पा येत्या 6 जूनपासून सुरू होणार आहे. या टप्प्यात 3,348 आक्षेपकर्त्यांना सुनावणीसाठी बोलावण्यात आलं आहे. सध्या 2रा टप्प्यातली सुनावणी सुरू असून ती 2 जून रोजी पूर्ण होणार आहे. भारताचा मुष्टीयोद्धा निशांत देव हा पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. थायलंडमधल्या बँकॉक इथं सुरू असलेल्या जागतिक मुष्टीयुद्ध पात्रता स्पर्धेत पुरुषांच्या 71 किलो गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत निशांतनं मोल्लोवाच्या व्हॅसिल सोबोटारीला 5-1 फरकानं पराभूत केलं. टी20 विश्वचषकाला उद्यापासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरुवात होत आहे. उद्या पहिला सामना अमेरिका आणि कॅनडा या संघादरम्यान होणार आहे. या स्पर्धेतला भारताचा पहिला सामना येत्या 5 तारखेला आयर्लंड विरुद्ध होणार आहे. दरम्यान या स्पर्धेत आज भारत आणि बांगलादेशात सराव सामना होणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या 7व्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान. राज्य लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दी वर्षाला कालपासून प्रारंभ आणि काँग्रेस पक्षाच्या दुष्काळ पाहणी दौऱ्याला छत्रपती संभाजीनगरातून प्रारंभ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.